सस्नेह निमंत्रण जगताप टेकवणे परिवारातर्फे आपणास आग्रहाचे निमंत्रण. चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी दीक्षा, वैकुंठवासी हरिभक्त परायण दशरथ तात्या गणपत जगताप यांची नात व सौ सविता व श्री नारायण दशरथ जगताप राहणार जेजुरी जुनी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांची ज्येष्ठ कन्या व चिरंजीव अक्षय श्री राजेंद्र कृष्णाजी टेकवडे राहणार जवळ अर्जुन तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा शुभ विवाह सोहळा शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी सायंकाळी 6:55 या शुभ मुहूर्तावर संपन्न होत आहे. विवाहस्थळ मल्हार पॅलेस जेजुरी मोरगाव रोड. निमंत्रक श्री एनडी नाना दशरथ जगताप, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जेजुरी शहर, माजी नगरसेवक जेनपा.